आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी मुंबई विमानतळ मेट्रो 3 अखेरचा टप्पा आणि मुंबई वन ॲपचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण. नवी मुंबई विमानतळामुळे राज्याच्या GDP एक टक्के वाढ होईल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं केंद्र सरकारला आवाहन. ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहासाठी जलदगतीनं जमीन अधिग्रहित करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश. आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याकडून मुंबईत विविध उद्योजकांशी चर्चा. लोकांचं आयुष्य सुकर करण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो 3 आचार्य अत्रे चौक ते कप परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा, तिकीट काढण्यासाठीचं मुंबई वन हे ॲप आणि ITI मधल्या अल्पकालीन अभ्यासक्रमांचा प्रारंभ प्रधानमंत्र्यांनी आज नवी मुंबईतून केला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
8 वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेल्या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन आज त्यांच्याच हस्ते झालं. डिसेंबरपासून इथून उड्डाणं सुरू होतील. यामुळे 2 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं मुंबई हे देशातलं पहिलं महानगर झालं आहे. या विमानतळामुळे उद्योगधंद्याला चालना मिळेल, कृषी मालाला भाव मिळेल असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
इस नए एयरपोर्ट से महाराष्ट्र के किसान यूरोप और मिडल ईस्ट के सुपर मार्केट से भी जुड़ जाएंगे. यानी किसान की ताजा उपज, फल फूल सब्जी और मछुआरों के उत्पाद तेजी से ग्लोबल मार्केट तक पहुंच पाएंगे. इस एयरपोर्ट से यहां आसपास के छोटे और लघु उद्योगों के लिए एयरपोर्ट की लागत कम होगी. यहां निवेश बढ़ेगा, नए उद्योग नए उद्यम लगेंगे.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी लोकनेते दिबा पाटील यांचं कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले. भूमिगत मेट्रोच्या कामात अडथळे आणल्याबद्दल त्यांनी नाव न घेता महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. 26/11 मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करण्यासंदर्भातल्या माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसवरही टीका केली.
काँग्रेस की इस कमजोरीने आतंकवादियों को मजबूत किया, देश की सुरक्षा को कमजोर किया, जिसकी कीमत देश को बार बार जाने गवा कर चुकानी पड़ी.
GST दरकपातीमुळे यंदाच्या नवरात्रीमध्ये खरेदीचे विक्रम तुटले, त्यामुळे स्वदेशीवर जोर देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी उपस्थितांना पुन्हा एकदा केलं. हा विमानतळ देश आणि राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका निभावेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
केवळ हा एक एअरपोर्ट महाराष्ट्राचा GDP 1% वाढवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र पुढे जाणार आहे. हा पहिला एअरपोर्ट असेल ज्याला वॉटर टॅक्सी देखील मिळणार आहे. म्हणजे इथल्या वॉटर टॅक्सीमध्ये बसून थेट गेटवे ऑफ इंडियाला आपल्याला जाता येईल, कुठलाही ट्रॅफिक या ठिकाणी असणार नाही.
या विमानतळाच्या परिसरात 3री मुंबई आणि वाढवण परिसरात 4थी मुंबई उभारली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. वाढवण विमानतळ हे समुद्र किनाऱ्यावरचं देशातलं पहिलंच विमानतळ असेल. तसंच मुंबई मेट्रो 3 ही देशातली सर्वाधिक लांबीची मेट्रो असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विमानतळाचं भूमिपूजन केलं होतं याची आठवण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढली. तर पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मदत द्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
यंदाच्या अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे. राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्यांना तातडीनं दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. 2 दिवसांपूर्वीच राज्यामध्ये आदरणीय गृहमंत्री अमित भाई आलेले होते. आम्ही मदतीची मागणी केली, त्यावेळेस त्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवायला सांगितलाय. मला पूर्ण विश्वास आहे आदरणीय मोदी साहेब संकटाच्या या काळात महाराष्ट्राच्या मदतीचा हात देतील. कारण जेव्हा महाराष्ट्र हात देतो तेव्हा मोदी साहेब नेहमीच प्रतिसाद द्यायला पुढे असतात.
या विमानतळामुळे देशातली अनेक ठिकाणं मुंबई आणि नवी मुंबईशी जोडली जातील. वर्षाला 9 कोटी प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असलेलं हे विमानतळ 2 लाख रोजगार निर्माण करेल असा विश्वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केला. येत्या 20 वर्षात 2000 नवीन विमानतळ उभारली जाणार आहेत, त्यात वाढवण विमानतळाचाही समावेश असेल असं त्यांनी सांगितलं. राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. यासोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते आज मंत्रालयात पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत बोलत होते. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याज वसुली करू नका असे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, कार्यालय आणि अभ्यासिका उभारण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करून जागा निश्चित करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आज मंत्रालयात बावनकुळे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत अनेक जिल्ह्यांमधल्या जागा निश्चितीच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात आलं. ज्या जिल्ह्यांमध्ये जागा अद्याप निश्चित केलेली नाही त्यांनी तातडीनं योग्य जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करावेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन हस्तांतरण प्रक्रियेसाठी मोजणी शुल्क माफ करावं अशा सूचना बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून आज मुंबईत त्यांनी आणि त्यांच्यासोबतच्या व्यापारी शिष्टमंडळानं देशातल्या विविध उद्योजकांची भेट घेतली. या दौऱ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार हा युरोपियन महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटननं स्वाक्षरी केलेला सर्वात मोठा करार असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी आज मुंबईत उद्योजकांना संबोधित करताना सांगितलं. स्टार्मर यांनी आज यशराज फिल्म स्टुडिओलाही भेट दिली. पुढच्या वर्षी यशराज फिल्म्सच्या 3 चित्रपटांचं चित्रीकरण ब्रिटनमध्ये होणार आहे. यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत लाखो पौंडाची भर पडेल आणि 3,000 रोजगार निर्माण होतील असं स्टार्मर म्हणाले. राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं सकाळी विमानतळावर स्वागत केलं. पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेल्या स्टार्मर यांच्यासोबत ब्रिटनमधल्या 1,250 उद्योजकांचं आतापर्यंतचं सर्वात मोठं शिष्टमंडळ आहे. व्यवसाय सुलभतेच्या धोरणातून गुंतवणूकदारांच्या समस्या लवकर सोडवण्याचं राज्य सरकारचं धोरण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ब्रिटिश शिष्टमंडळाला सांगितलं. उद्योजकांसाठी सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्टार्मर उद्या मुंबईतल्या राजभवनात द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेते ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सहभागी होतील आणि उद्योजकांशी चर्चा करतील.
शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आता येत्या 12 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत होणार असून त्यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी घ्यावी अशी विनंती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे यांच्या वतीनं आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान केली होती. पुणे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसंच शिक्षण मंडळाकडचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीनिमित्त 8.33% बोनस जाहीर झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या वेतनाबरोबर हा बोनस दिला जाणार आहे. विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांनाही पहिल्यांदाच दिवाळीनिमित्त 5,000 रुपयांचा बोनस जाहीर झाला आहे. नाशिक शहरात सातपुरी इथं महादेववाडी डिझेलचा भडका उडाल्यानं 5 जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी झालेल्या दुर्घटनेत 1.5 वर्षांचा मुलगा जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अंमली पदार्थ तस्करीच्या एका प्रकरणात ईडीच्या पथकानं आज मुंबईत 8 ठिकाणी छापे टाकले. फैजल जावेद शेख आणि अल्फिया शेख यांच्यासह इतरांवर हे छापे टाकल्याचं वृत्त आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये मदत द्यावी या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यात आंदोलन केलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्यातल्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 चा अखेरचा टप्पा आणि मुंबई 1 ॲपचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण. नवी मुंबई विमानतळामुळे राज्याच्या GDP 1% वाढ होईल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं केंद्र सरकारला आवाहन. ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहासाठी जलद गतीनं जमीन अधिग्रहित करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याकडून मुंबईत विविध उद्योजकांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.